योहानाल जायलो उलगाड़ो प्रेषित युहान पात मनाव बेटा माय ओत पारे शिक्षा भोगवा तो वे त्याल ता देखाव देखायो त्या देखावामा डोळाडोळ होरगा देखाव जायो ती ये चोपड़े मा लिखला है। आगला येणारा काळ सूचना ओहडा या गोठिये माने काय खोरियो जायलो हेत्यो चोपड़ियो बोली हुमजा कोठीन एन पुरावे को बोआले है। शेवट हो दो टिकी रोना गोरेज इही आखला है। देवा मोठो अधिकार बादा पाप्या होणार न्याय बोरसो थवणारा आत्मिक सांभाळ या खुलासो इही कोलो है। ओद्या योग ईसू ख्रिस्ते देखाड़ो गोठी ये चोपड़े मा देखाड़ो हेत्यो त्यो देवे त्याल देखाड़ियो जो गोठी महारो राजोजे त्यो त्या चाक्रहाल देखाड़ा हटी देवे त्यो त्याल देनियो एन ते त्या निरप्याल दवाड़ीन ते त्या असने त्या चाकर युहानियाल देखाड़ियो या देवा वचना बोदल एन ईसू ख्रिस्ता पुरावा बोदल जो जो बाद्यो गोठी ते देखियो त्या बोदल पुरावो देनो। ये आगला उनारे गोठिये वचने जोर कोई वाची देखाड़े एन पाळे तर तुम्हाल मालक खूब बोरकत दी वाचनारो एन ध्यान देन वोणाणा राहाल एन त्या प्रमाणे कोणाराल भी बोरकत मिळी कहा का वेळ पहाई येणली हे। योहाना पाने अशा मने हात मुंडळेल जो हे एन आतो जो येणारो हे त्या पाने एन त्या राजगादी हुंबूर जे हात आत्मे हे त्या पाने एन ईसू ख्रिस्त जो बोर सुदार एन बादाखोरा जी उगाडा कोईन अफाल देखाड हे त्या पाने दोया एन सुख मिळे तोज मोला माने पोलो जीवतो जायलो है तो पासो कोवे भी मोनारो नाई तो आफावो सदा मोया को है ते सोता लोय पाड़ी नाफाल आपे पाफा पाने सुटका को ही एन आफाल राज एन आपे देव एन आभोया हटी याजक एक कोला है त्याल मानपान बहादुरी जुलम जुग है आमेन। देखा तो वादळा आ रही है एन योक योक डोळो त्याल देखी एन देखा जहा त्याल विंद्या त्या बियरी एंदोर त्योरिया बादा कुळ्या साती कुटिली एहकोई ओ नाराज आमेन। ओल्फा एन ओमेगा आईज है एहको मालक जो देव जो है एन जो आतो एन जो येनारो जो बाधान गोती वाळो तो आखे आ योहान जो तुमे बहा एन ईसू ख्रिस्तामा दुख राज एन दीर यहा तुमे आरे बागीदार है तो आय देवा वचन एन ईसू बदल पुराओ या हटी पात्मनावा बेटा मातो मालका दिहा दिही आत्मे को आय बोराय गयो तोए माये मा पहला तुतारी नांदा हर की मोठी वाणी ओनायो ती आख्या तुल जी देखाये ती चोपड़ी मालिक एन ती इफिस स्मुरना परगम थुतीरा सार्दिस फिलाडेल्फिया एन लावे देखिया एहन्या हाथ मुंडे से दोवाड़ तोवे जी वाणी मा रे बोली ती एरा आय पहला वोयो एन पहला वोयावो माये होना हाथ दिवा देखिया एन त्या दिवा माजेवीस महापोहार को पाघा ओदो जोग पौलो एन साती उपेन होना पोटो बांधलो ओहडोकु योक मा नोजरे पोड़ियो त्या मुनका एन केहे बोरफार का उजड़ा मेंडा बुरा रोका उजड़ा था त्या डोला आगे जाले रोका था त्या पाग जहको का बाठीमा खूब दोगला चमकनारा पितळा हरका था एन त्या वानी पाया मोठा पुरा गोंगरना हरक्या ती त्या जेवा अथामा हात तारा था त्या मुयामा चिंदवी बेंद आयेवाली तारवाळा ती त्या चेहरो दिहा रोको खूप तेजवाळो होडो आतो माये त्याल देख्या तोवे आय मोला हरको त्या पागापा पोड्यो पासे ते त्या जेवो आत्मावत होईन मानाख्या बी हे मा जो पोयलो एन शेवटलो एन जो जीवतो तो आय हे आय मोई गोयला आतो तेरी देखा आय जोलम जुग जीवतो है मोला लोखा एन मोरना कुच्यो मापा हेत्यो या हटी जो गोठी तुये देखियो एन जो हेत्यो एन या पासे जो ओना रहती त्यो लिख ज्या हाथ तारा मा देवा थामा देख्या एन होना ज्या हाथ दिवा देख्या त्या ई है का त्या हाथ तारा या हाथ मुंडे निरप्या है एन त्या हाथ दिवा हाथ मुंडे हेत्यो।